बाकरवडी असते ती चितळ्यांची बाकरवडी किंवा अरे सारस बागेतली भेळ तुला कळत नाही असं गांभीर वगैरे. हा तर खूप मोठा वाद आहे ना की मला पाणीपुरी मुंबईत काय पाणीपुरी आणि भेळ पुण्यात खायची. आम्ही एका दिवसाची गोष्ट जवळपास आम्ही 40 दिवस शूट केली आणि 60-62 दिवस डब केले. प्रत्येकाला वाटत असतं मी मनापासून केलंय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते तितक्या ताकदीने पोहोचत नाही. हे लहान मुलांना शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की ही एक चांगली आर्ट फॉर्म आहे जी तुमचं एखादी कलाकृती तुमचं आयुष्य बदलवू शकते. एक शहरातली इंडिपेंडेंट मुलगी हा रोल माझ्या वाटेला अजून आला नव्हता, तर माझ्यासाठी ते खूपच महत्वाचा टप्पा म्हणेन मी माझ्या करिअरमधला. आपण असा दिवस घालवावा जो घालवल्यानंतर रात्री झोप शांत लागेल. प्रेक्षक प्रेम करतात 100%, केलेलं काम अप्रिशिएट करतात. ते इतकं मनापासून प्रेम करतात आणि ते इतके जवळचे आहेत की मी कधी चुकले तर तेही ते ऍक्सेप्ट करतील.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्टम मनोरंजन ह्या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपल्याबरोबर एक मस्त 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 मैत्रीण आलेली आहे माझी आणि शी हॅज अ स्माईल दॅट कॅन एनर्जाइज एनी वन. सो लेट्स वेलकम मुक्ता बर्वे. हाय मुक्ता.
हॅलो, दिस इज गोइंग टू माय फर्स्ट पॉडकास्ट.
रिअली? अरे सई 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 सई
सुपर, आय एम सो एक्साइटेड.
मला सांग, आपण जेव्हा म्हंटलो की आपण असं असं करूया तेव्हा तू म्हणालीस सकाळी लवकर करूयात, म्हणजे मी लवकर जाते. कसली घाई कसली सुरू आहे सध्या?
अगं घाई म्हणजे एक तर काम सुरू आहेच, पण मी ट्रॅव्हल करते ना ऑल द वे ठाण्यात ना, सो मला असं वाटतं की सगळं जे आपलं काम चालली आहेत ना रस्त्याची, तर ते सगळं संपून पुन्हा संध्याकाळच्या 6 ट्रॅफिक मध्ये अडकण्यापेक्षा एक चांगला मधला प्राईम टाइम आपल्याला मिळेल जो दुपारचा झाला आहे प्राईम टाइम सगळ्याच गर्दीच्या आधी. आणि सध्या धावपळ तर तुला माहितीच, प्रयोग चाललेत
बरोबर,
4 चौघीचे प्रयोग चाललेत, प्रिय भाई एक कविता हवीचे प्रयोग चालले, वेगवेगळे ऑडिशन्स चालले आहेत ज्या की मी अत्यंत हिरिरी देत असते, ऍडच्या देते, शोजच्या देते, ओटीटी जे अजून माझं राहिलंय करायचं त्याच्या देते, त्यामुळे ती धावपळ असतेच. तुम्हाला सुट्टी असली की निघायचं, मेकअप करायचं, छान ऑडिशन द्यायचं मस्त मस्त, आणि वेळ नसेल तर नंतर आपल्याला सांगता येतं. पण मला ते फार आवडतं. मला काही काही जण तू ऑडिशन देतेस अजून वगैरे असं मला विचार, तर एक तर त्यात काही कमीपणा नाही, दुसरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपण सिलेक्ट होतोय का नाही ते बघायला तर पाहिजे, वेळ नसेल तर सांगता येतं.
राईट,
पण जे ते मागतायत समोरची माणसं ते आपल्याला येतंय का करता हे तसं तर तपासलं पाहिजे.
बरोबर. 4 चौघीसाठी पण ऑडिशन दिलं होतं?
4 चौघीसाठी नव्हतं दिलं. मराठी नाटकात आता असं नाही होत. 4 चौघीला कसं झालं, चंदू कुलकर्णी सरांचा खरं तर 2.5 वर्षापूर्वी मला फोन आला होता.
ओके.
की 4 चौघी करायचंय आणि 4 चौघी ओरिजिनल संचात जरा तेव्हा लहान होते मी, तू पण आपण बोललो बघाशी भेटल्या भेटल्या की हार्डली मी 9-10 वर्षाची मुलगी म्हणून ते नाटक बघितलं होतं आणि खूप गाजलेलं नाटक, त्याची काही इम्प्रेशन्स होती तेव्हाची आणि एक असं लहान मुलाचं भावविश्व बदलत जातं ना विविध गोष्टींमुळे, तसं ते बदलत गेलेल्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात, तसं हे पण नाटक त्यातला एक पार्ट होतो की 4 बायका काहीतरी महत्वाचं बोलतात, एवढंच मला तेव्हा कळलं होतं की एक अशी असते, एक तशी असते, एक मुलगी असते, तिला 2 बॉयफ्रेंड्स असतात, एक झोपाळा असतो त्यांच्या घरती, आई खूप अशी सॉलिड खंबीर वगैरे वगैरे. आणि म्हणलं सर की मला हे नाटक फार लहानपणी आवडलं होतं असं म्हणणं नाही म्हणता येणार मला, पण हे खूप माझा प्रभाव होता त्या नाटकात.
म्हणजे ना आय टेल यू, जसं तू म्हणालीस तसं मी खूप लहान होते जेव्हा हे नाटक आलं होतं आणि खूप काही डिटेल, म्हणजे तुला तरी खूप आठवत आहे डिटेलमध्ये, हा मला तेवढंही नव्हतं आठवत, पण 4 चौघी अरे मस्त नाटक आहे
हा,
हे मतलब नाम ही काफी आहे म्हणतात ना, तसं झालेलं होतं. सो मला हे सांग की मग आता हे आपण करतोय जे आपल्याला लहानपणी इतकं आपल्या मनावर त्यांनी प्रभाव हे केलेला होता ते नाटक आता आपण करतोय, हाऊ वॉज दॅट फिलिंग? या
सुरुवातीला त्याचा खूप हे आला की एक केलेलं नाटक करतोय, पण रिमा आय मस्ट टेल यू की एक चांगली लेखणी काय असते. जेव्हा मी सुरुवातीला सरांना म्हटलं की सोर 31 वर्षापूर्वीचं नाटक आपण करतोय, आत्ता नाही ना जर ओल्ड स्कूल नाही ना वाटणार, तेव्हा ते असं काळाच्या पुढचं वगैरे वाटलं होतं वगैरे वगैरे, सर म्हटलं एकदा काम करू, सगळी टीम आपण जमली की छान वाचन करू मग आपण पूर्ण निर्णय घेऊ. आणि प्रशांत दळवी सरांच्या लेखणीची ताकद मला वाटते की आज मला आत्ताचं नाटक वाटतं ते, त्यामुळे माझ्या मनातलं जुनं नाटक पूर्ण पुसलं गेलं, जी काही छोटी इम्प्रेशन्स ग्लिम्सेस होत्या त्या, आणि मला असं वाटलं की माझा आजचाच हा इश्यू आहे जो आज मी करणार आहे, त्यामुळे त्याचा एक एक काही पहिले दोन दिवस ते होतं की वंदू ताईंनी कसं केलं असेल, दीपा ते कशा करायच्या, आसावरी कसली होती तेव्हा वगैरे, असं सगळं सगळं गेलं. आणि ते नवीन नाटक म्हणून मला तितकंच भिडलं, तितकंच त्यांनी त्रास दिला, तितकंच मला विचार करायला लावलं, तितकंच त्यांनी शांत केलं. ही मला असं वाटतं की ताकद आहे लेखकाची, की 31 वर्षापूर्वी साधारण लेट 30s मधले असतील प्रशांत दळवी सर, त्यांनी 4 बायकांच्या मनात चाललेल्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने लिहिल्या आहेत. आणि तेव्हा काळाच्या पुढचं होतं, आत्ताही त्यातला काही पोर्शन काळाच्या पुढेच आहे. आणि किती अवघड आहे
खरंच, म्हणजे कालातीत म्हणतात तसंच आहे.
आपण आपलं 1 वर्षापूर्वी केलेला सिनेमा बघताना काहीतरी एक जुनं वाटत आहे खूप असं वाटतं आपल्याला, पण हे स्क्रिप्ट मी आज करते आणि मला हे जुनं वाटत नाहीये.
सही आहे यार, सही आहे,
मजा आली मला खूप मजा.
आणि दुसरं मला जे फॅसिनेशन आहे ना ते ह्याच्याबद्दल आहे की आता बघा, यू हॅव वर्कड विथ, म्हणजे जे ग्रोईंग अपच्या वेळेला जे आपण अशा काय ऍक्ट्रेस आहे यार असं आपण जे नाव घेत होतो, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, वंदना गुप्ते,
नीनाताई,
नीनाताई,
रीमाताई,
एक्झॅक्टली, या सगळ्यांबरोबर तू जेव्हा काम करत होतीस तेव्हा काय व्हायचं ग त्यांच्या समोर जाताना असं, आणि
चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाल्यावर कसं वाटतं पालकांना, तसं माझं स्वतःच जातं की उत्तम शाळेत ऍडमिशन मिळाले आता शिक, म्हणजे आता जर तुला नाही आलं चांगलं शिकता तर तुझं काही खरं नाही, मग तुझ्यात काही नाहीये. सो मी नुसत्या ऍक्ट्रेसची नावाने मी विनय सर असतील किंवा मोहन जोशी सरांबरोबर, विक्रम गोखले, गिरीश ओक सगळ्यांबरोबर काम करता आली मला, आणि असं वाटलं की काय आहे, कोण आहेत ही लोक. आणि त्याच्या थोडस आधी म्हणजे मी ललित कला केंद्राची स्टुडंट आहे, सतीश आळेकरांच्या ललित कला केंद्र, आणि तिकडे मला हूज हू म्हणजे विजया मेहता शिकवायला आल्या, गिरीश कर्नाड आले, दिलीप प्रभावळकर आले, ज्योती सुभाष आल्या, जब्बार पटेल आले. तू नाव घे म्हणजे विजय केंकरे, वामन केंद्रे तर हे फॅकल्टीज होते, राजीव नाईक, सतीश आळेकर स्वतः शिकवायचे, समर नखाते होते, पण ही जी मंडळी जी बाहेरचे डिरेक्टर्स म्हणून आपल्याला माहिती आहेत, जी वेगवेगळी स्कूल्स आहेत, विद्यापीठ आहेत, ती मंडळी शिकवायला होती. आणि ऑनेस्टली तुला सांगते, ते वय इतकं चांगलं असतं की तुम्हाला काही अक्कल नसते, आताही फार नाहीच, पण तेव्हा आता काहीच कळत नसतं की किती मोठा माणूस आपल्या समोर बसलाय, तेव्हा तुम्ही मूर्खासारखं वाटेल ते विचारू शकता, वाटेल ते बोलू शकता, आणि या सगळ्या मोठ्या चांगल्या माणसांना बेधडक प्रश्न विचारत आपल्याला मनात येतील त्या शंकांची उत्तर त्यांच्याकडनं घेत शिकता आलं.
राईट,
ह्याचं गांभीर्य मला खूप नंतर कळलं, पास आउट झाल्यावरही 10-15 वर्षांनी मला कळलं की बापरे कोण होते.
तेच होतं माहितीये का, की नंतर लक्षात येतं, ओ गॉड, एवढ्या मोठ्या माणसासमोर आपण असं बोललो, आपण हे प्रश्न विचारले,
किती चांगलं असतं ना, काही कॉन्शियसनेस असतो.
दॅट्स रिअली नाईस. पण ओव्हरऑल मुक्ता मला सांग की तू अशी बेधडक बोलणारी आणि वागणारी असंच तुझं इम्प्रेशन आहे जे तुला बघतात,
हो
म्हणजे असं होतच ते इम्प्रेशन, असं कधी झालंय का की तू एखादा बेधडक असं काहीतरी बोलून गेलेस आणि नंतर तुला वाटलं ओ माय गॉड मी हे काय बोलले असं कधी.
तुला सांगू का खरं तर, तू पहिल्यांदा म्हणालीस ते करेक्ट कोट केलंस की अशी माझी इमेज आहे.
अच्छा,
मी तशी फार नाहीये, मी गप्पा ना, 1-to-1 गप्पा ना, येस, पण त्या वयात जे झालं लहानपणी जेव्हा खरंच माहित नव्हतं, म्हणजे मला माहितच नव्हतं की सतीश आळेकर किती मोठे किंवा विजय मेहतांनी काय केलंय, तेव्हा सोपं असतं ना तुम्हाला. मला त्या एक ह्या एक आजी आहेत, पांढऱ्या केस असलेल्या एक आजी, ज्या क्यूट आहेत आणि त्या भाभी भाभी का छान बोलतायत आणि छान असं त्या उत्तरं देतायत, प्रेमळ आहेत, ब्रेक घेतात आपल्यावर, चहा मारतात, हाच जोर होता आपल्याला काही कळत नव्हतं. आता मी तशी नाहीये पण माझी इमेज तशी आहे डेफिनेटली, की तू म्हणजे काय, तर तशी मी फार नाहीये, म्हणजे आपल्या वयाच्या लोकांशी येस गप्पा मी भरपूर मारू शकते, पण द व्हेरी मोमेंट इथे कोणीतरी सिनियर मंडळी येतील तर मी अशी खूप आगाऊ बोलू नाही शकत, मी थोडी चाचरते, तेवढी बेधडक मी नाहीये जेवढी मी वाटते, पण ते कदाचित मी स्क्रीनवर किंवा स्टेजवर केलेल्या रोल्समुळे माझ्याविषयी असं वाटतं की तू फिअरलेस आहेस, तू धडाकेबाज आहेस, तशी तेवढी मी धाडसी नाहीये असं मला वाटतं स्वतःला, बऱ्यापैकी घाबरट आहेस वाटतं.
मला सांग, तुझ्या ज्या लास्ट 2 रिलीजेस झाल्या हा, ज्या मी पाहिल्या, एक आपडी थापडी, त्याच्या आधी वाय,
होय
हा, दोन्ही इतके टोकाचे वेगळे रोल्स होते, राईट, पण त्या दोन्हीमध्ये तू इक्वली कम्फर्टेबल होतेस, म्हणजे असं कुठेही वाटत नव्हतं की अरे ही मुक्ता आहे, ही मुक्त आहे, ते वाय मधली ती डॉक्टर ती डॉक्टर अधिकारीच वाटत होती, आणि आपडी थापडी मधली ती बावळट बायको ती बावळट बायकोच वाटत होती. सो कसं कशी तयारी करतेस ग ह्याच्यासाठी?
मला असं वाटतं प्रत्येक ऍक्टरसाठी सगळ्यात मोठा गुण किंवा ऍसेट असतो तो सरेंडर होण्याचा. तुम्ही ज्या ठिकाणी ज्या प्लॅटफॉर्मला जो काही रोल करता आहात, जे स्क्रिप्ट तुम्ही करताय, जिथे तुम्ही आता आज मी तुझ्यावर इंटरव्ह्यू देते तर मी इंटरव्ह्यू साठी सरेंडर होणार आहे.
बरोबर.
मी दुसरा रोल नाही करत आहे आज, मी मुक्ता बर्वे म्हणून आहे, पण मी माझं जे आहे ते पूर्ण बोलेन, ते सरेंडर. इथे मी ह्याच मला वाटतं रे, असं इथे नाही होऊ शकत. ती स्पेसच ही नव्हे जिथे काम आहे, रोल आहे. आणि नटासाठी सगळ्यात मोठं लर्निंग मला अनेक ठिकाणी बघून, ऐकून, वाचून पण कळलं की स्क्रिप्ट विषयी जे काही इश्यूज प्रॉब्लेम्स असतील ते सेटवर जाण्याआधी तुम्ही सॉर्ट आउट करायला पाहिजे. आयदर तुमच्या मनात लेखका दिग्दर्शकाबरोबर बसून किंवा कोणाशीही बोलून.
बरोबर.
सेटवर एकदा तुम्ही उतरलात की हे असं कसं होईल वगैरे अशा शंका तिथे येता कामा नाहीत.
राईट.
त्याच्या आधी ते सगळ्याचा निचरा झाला पाहिजे.
बरोबर.
आणि जेव्हा ते तुम्ही पूर्णपणे सरेंडर करता, जसे प्रेमात सरेंडर करता, पूर्ण झोकून देता, तसं तुम्ही जर झोकून दिलं त्या रोलसाठी, तर मग मला नाही वाटत की काही वेगळा एफर्ट घ्यायला लागतो तो माणूस होण्याकरता. कारण तुम्हाला ते सगळं पटलेलं असतं. मग ती जर त्या सखाराम पाटलाची आपडी थापडी मधली बायको असेल, जी जिला कळतंय की तो तिला फसवतोय, तरी तिचं प्रेम आहे त्याच्यावर, ती थोडीशी वेडसर बावट पण आहे, थोडीशी चतुर पण आहे, हे एकदा कळलं की मुक्ता म्हणून मग त्यात मला प्रश्न नाही पडत की हिला हे कळणार नाही का, तिला नाही कळणार, मुक्ताला कळेल. आणि मुक्ता आता नाहीच, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही.
राईट.
ते जे असतं ते सरेंडर होण्याचं, त्या तुमच्या चपला सेटच्या बाहेर काढायच्या आणि नवीन चपला घालून आत शिरायचं, असं मला नेहमी वाटतं.
वंडरफुल. हे खूप सुंदर उदाहरण आहे. कारण माझे बाबा याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की घरात येताना ना मी त्या ऍक्टर म्हणूनच्या चपला काढून मग मी घरात येतो. आणि तू उलट म्हणतेस एक्झॅक्टली की मुक्ताच्या चपला काढून तू ऍक्ट्रेस म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये तू शिरतेस. पण मला सांग मुक्ता, की आता आपडी थापडी सारखी फिल्म विच हॅड श्रेयस तळपदे इन इट, राईट, त्याचे प्रमोशन्स खूप झाले होते, सगळं झालं होतं. ऑन द अदर हँड वाय सारख्या फिल्म मध्ये आय थिंक तू आणि
नंदूदादा
आणि तुम्ही सगळे असे ऍक्च्युली यू आर ट्राईंग सो हार्ड टू प्रमोट द फिल्म. तुला काय वाटतं मराठी इंडस्ट्री वेअर इज इट गोइंग रॉंग, की आपले का नाही येत आहेत?
डोंट नो. तो फार मोठा घोळा टाकणारा प्रश्न आहे. आणि प्रत्येक वेळेस रिलीजच्या आधी, प्रत्येक शुक्रवारच्या आधी प्रत्येक टीमला असं वाटत असतं की आमचा सिनेमा चालणार आहे. कारण प्रत्येक जण काहीतरी चांगल्या हेतूनच ते करतं.
बरोबर.
त्याचा एंड रिझल्ट काय असतो कुणीच असं नाही ठरवत की मी एक वाईट फिल्म करणार आहे आणि त्याचं काय व्हायचं होतं, असं कुणाच्याच मनात नसतं. प्रत्येकाला वाटत असतं मी मनापासून केलंय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, आणि ते तितक्या ताकदीने पोहोचत नाही. हे कुणीतरी क्रॅक करायला हवं, कसं क्रॅक करायचं मला माहित नाही, काय असती गोष्ट. आणि कसं होतं की काही दिवसानंतर जेव्हा टेलिव्हिजनवर कुठच्या तरी ओटीटीवर जेव्हा सिनेमा बघतात तेव्हा त्याच्याविषयी खूप कौतुक होतं, बोललं जातं की अरे तुझी ती फिल्म बघितली, आम्हाला कळलंच नाही कधी होऊन गेली. तेव्हा असं वाटतं की अहो मी किती आगपाकड केली, मी किती ठिकाणी फिरले ती माझी फिल्म बघा सांगा. म्हणजे मी वायच्या प्रमोशनला जेव्हा थिएटर्स व्हिजिट करत होते तेव्हा काहीतरी एक फिल्म आली होती हिंदी, आणि त्याच्या इंटरव्हल मधनं लोक येऊन माझ्याबरोबर फोटो काढतो. म्हटलं कशी वाटते फिल्म? नाही आम्ही तुमची नाही, आम्ही ती बघतोय, फोटो काढायला आलो कारण तुमचे प्रचंड फॅन आहोत. म्हटलं सर तुम्ही जर माझे फॅन आहात आणि तुम्हाला माझ्यावर फोटो काढावा असं वाटतोय, मग तुम्ही माझ्या फिल्मला का नाही बसलात? मी अक्षरशः कधी कधी वाईट वाटतं की हे काय आहे. मग असं वाटतं की हे अख्खा सिनेमा बनणं ह्या प्रोसेस विषयी लोकांना कमी माहितीये का? त्याची ग्रॅव्हिटी कळत नाही का? तो एक बिझनेस मॉड्यूल म्हणून पण सक्सेसफुल व्हायला हवा. एक निर्माता असतो जो यात खूप सारे पैसे लावतो, काही नट असतात ज्यांचं करिअर स्टेकला असतं, दिग्दर्शक नट तर सोड, मी नट म्हणते की नट त्या शूटिंग आणि डबिंग पुरता तो वेळ देतो, पण दिग्दर्शक आणि लेखक किती वर्ष त्या फिल्म, आता वाय सारखी फिल्म रिम 11 वर्ष आमची टीम काम करत होती. त्याच्याविषयीचा अभ्यास, कुठचेही टेक्निकल फ्लॉज नाही गोष्ट, ते स्क्रिप्ट कितीतरी रायटर्सची टीम होती, डिरेक्टर्स होते, एफटीआयची लोक, 11 वर्ष एखाद्या फिल्मवर घालवणं आणि एका शुक्रवारी तुमचा निर्णय होतो की फिल्म चांगली आहे का वाईट आहे, म्हणजे चांगली वाईटपेक्षा चालणार का नाही.
खरं.
आणि वी फेल्ट सो बॅड की इतका महत्वाचा विषय, स्त्री भ्रूण हत्येसारखा इतका महत्वाचा विषय, म्हणजे आम्ही हरियाणामध्ये दिल्लीमध्ये शो केले आणि तिथे त्याला अप्रिसिएशन मिळालं, पण समोर इथे ते नाही काही वर्क झालं.
मी तुला सांगू, मी 2003 पीसीपीएनडीटी ऍक्ट जो आहे, हा प्री कन्सेप्शन प्री नेटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स ऍक्ट, त्याचा आम्ही महाराष्ट्रभर रिसर्च केला होता. तेव्हा मी गोखले इन्स्टिट्यूटच्या पॉप्युलेशन रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून काम करत होते. सो ज्या वेळेला मी वाय पाहिली ना तेव्हा मी अक्षरशः आय एम टेलिंग यू मी 20 वर्ष मागे गेले. की ज्या पद्धतीने ते फॉर्म, ज्या पद्धतीने त्या गोष्टी होतात, जे चालतं ते मी स्वतः बघितलेलं होतं. अँड दॅट्स वाय अक्षरशः आय वॉज लाईक, म्हणून मी तुला म्हटलं बघ की मी आपण नंतर बोलू, आणि मग मी नंतर फोनच नाही करू शकले कारण माझ्यात ती ताकदच नव्हती ते बोलायची, कारण ते इतकं खरं खरं आलेलं आहे. सो आय होप की आता निदान ओटीटी टीव्ही जेव्हा केव्हा ती फिल्म येईल तेव्हा लोकांनी ते बघितलं पाहिजे. सो आपण म्हणत होतो की तू कशी कॅरेक्टर मध्ये जातेस, राईट? सो आता तू आहेस पुण्याची, पण मुंबई पुणे मुंबईमध्ये तू गायत्रीचा रोल केला होता, जी होती अगदी मुंबई मुंबईची मुलगी. तिच्यासाठी काय तयारी केली होतीस?
तिच्यासाठी सगळ्यात मोठी मदत म्हणजे स्वप्नीलच होता माझ्यासाठी, आणि स्वप्नीलसाठी मी होते. कारण काय होतं, दोघांचीच फिल्म होती, सतीश स्वप्नील आणि मी. सतीशकडे मी शेवटी काय व्हायचं की दिवसात किंवा डबिंगला सगळ्या प्रोसेसमध्ये एका पॉइंटनंतर नट सरेंडर करतात, बोलायचे खूप सिक्वेन्स असतात. आता आपलं समजा ही फिल्म आहे आपली आता, आणि आपण एक दोन तास बोलण्याचा सीन केला तर आपल्याला एका पॉइंटनंतर कळेन असं होईल की आपण व्हेरिएशन देतोय नाही, त्यात व्हरायटी आलीये नाहीये, टू द पॉइंट आहे नाही, हे सगळं संपतं.
बरोबर,
ते हीच सांगू शकेल कदाचित की हा सीन जरा परत करायला हवाय वगैरे. त्यामुळे सगळं शेवटी त्याचे आई बाबा म्हणजे सतीश होते की सतीश काय वाटतंय तू सांग बाबा. आणि मुंबई आणि पुण्यासाठी बेस्ट फिल्टर्स आम्ही होतो एकमेकांचे की मुक्ता की ये नाही हो रहा है, मुंबई की लड़की ऐसा नहीं बात करेगी.
राईट.
अरे हातात घड्याळ नाही, मनात घड्याळ असतं, मेंदूत घड्याळ असतं त्यांच्या, भेळीत असतं सगळं, असं असतं, असं असं नको नको अरे असं. किंवा मी स्वप्नीला असं नाही रे, बाकरवडी म्हणताना मुळात बाकरवडी असं, बाकरवडी असं नाही होऊ शकत, बाकरवडी असते ती चितळ्यांची बाकरवडी. किंवा अरे सारस बागेतली भेळ तुला कळत नाही असं गांभीर्य वगैरे. हा तर खूप मोठा वाद आहे ना की मला पाणीपुरी मुंबईत काय पाणीपुरी आणि भेळ पुण्यात खायची रे वगैरे, हे जे असतं तर ते आमच्या आतनं येत होतं. आणि आम्ही एकमेकांना सांगायचो की नाही आलं ती मजा नाही आली, ते यायला पाहिजे अजून, ते आत तू जर पुणेकर असशील ना खरा स्वप्नील तर तू असं नाही म्हणू शकणार. तर ती आम्हाला तिकडे खूप मजा आली सुरुवातीला. आणि अर्थातच माझे पुण्याचे मित्रमैत्रिणी मागे तुला वाईट नाही का वाटलं साहेब कारण अरे एवढं इमोशनली नसतं घ्यायचं ते, शेवटी तुमचा रोल असतो तो. मला वाईट नाही वाटलं, मला मजा येत होती की कसं परसेप्शन कसं असतं बाहेरचं की. आणि रायटर मुंबईचा होता त्यामुळे पुण्याविषयी लिहिणारा माणूस बाहेरचा होता, मुंबईविषयी लिहिणारा माणूस मुंबईचाच होता, त्यामुळे त्याच्याविषयी जर लिहिलं होतं जे मला म्हणायचं होतं ते इतकं असं टोकदार होतं. त्यामुळे मला असं की असं बघतात का पुण्याच्या लोकांना बाहेरनं असं दिसत.
इनफॅक्ट मी तुला तेच विचारणार होते की मुंबई पुणे मुंबई वॉज अ कल्ट फिल्म बर का, म्हणजे आय एम टेलिंग यू दिस विथ एक्सपिरियन्स, कारण आय रिमेंबर अ कपल ऑफ माय फ्रेंड्स ज्यांना मुंबईची मुलगी पटवायची होती, त्यांनी पारायणं केली होती बरं का मुंबई पुणे मुंबईची, अँड इट वॉज क्रेझी. एनिवेज ते जाऊ, सो दॅट इज अ डिफरंट थिंग, पण इट वॉज अ कल्ट फिल्म आणि इट स्टील इज, म्हणजे आजही कोणीही बसून ते फिल्म पाहिलं तर दे एन्जॉयड इक्वली. जसं आपण याच्या चार चौघीबद्दल बोललो तशी ती फिल्म आजही तितकीच रेलेव्हंट आहे. ठीक आहे, सो मला सांग की तुला वैयक्तिकरित्या काय वाटतं की मुंबई पुणे मुंबईनी मुंबईकर आणि पुणेकरांना जवळ आणलं का अजून दरी वाढवली?
जवळ आणलं, जवळ आणलं अत्यंत, हो प्रेमाने जवळ आणलं. आणि फिल्म बद्दल म्हणशील तर येस इट इज अ कल्ट फिल्म, आणि ते काही लोकांसाठी पॅरलल युनिव्हर्स आहे. म्हणजे काही लोक त्या सिनेमाच्या बरोबरीने जगतात, तिसऱ्या पार्ट पर्यंत लोक त्या बरोबर आहेत की आमच्याकडेही गुड न्यूज आहे आता वगैरे, या झोन मध्ये लोक की इतकं प्रेम त्या सिनेमाला मिळालं, त्या कॅरेक्टर्सना मिळालं, सतीशला मिळालं, मला स्वप्नीलला मिळालं की अपेक्षा नव्हती. जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा ऍक्च्युली अशा प्रकारच्या रोमॅन्टिक सिनेमाचा काळ नव्हता की हिरो हिरो आणि पुन्हा स्क्रीनवर दोनच माणसं, अशी काही फार गाणी आहेत का लोकेशन्स आहेत का असंही काही नाही. म्हणजे लोकेशन्स होती येस, पण एका दिवसाची फिल्म आणि त्यांचा एका दिवसाचा प्रवास पुण्यातला, तर ते एक्सपेरिमेंट होता तो आमच्यासाठी की काय असणार आहे. किंवा स्वप्नील आणि मी ही काही जोडी नव्हतो, पेअर नव्हतो आधी, ते सतीशला तेव्हा सुचलं. इनफॅक्ट पल्लवी सतीशची बायको तिला हे सुचलं की स्वप्नील आणि मुक्ता एकत्र छान वाटतील. मी आणि सतीशने आधी काम केलं होतं, स्वप्नील आणि मी नव्हतं काम केलं. आणि अग्निहोत्र नावाची सिरियल करत होते मी तेव्हा, सेटवर मला स्क्रिप्ट ऐकवत होते की अशी फिल्म आपण करतो. म्हटलं काय सतीश सॉलिड रे फिल्म, दोनच पात्र आणि अख्खा वेळ आणि वा वा वा. आणि तोपर्यंत मी असं जोगवा आली होती, पण मी अर्बन हिरोईनचं काम नव्हतं केलेलं तोपर्यंत. त्या प्रकारच्या भूमिकांमध्ये मी फार दिसणार. आधी काय आलं होतं, घडले बिघडले, त्यातही मी ग्रामीण गोष्टी करायचे. अग्निहोत्र, त्यातही तोच झोन होता, जोगवा. सो त्यामध्ये मी ते माझं सगळं हे दिसलं होतं, भाषेचं काम, अमुक तमुक, बॉडी लँग्वेज. पण एक शहरातली इंडिपेंडंट मुलगी हा रोल माझ्या वाटायला अजून आला नव्हता. तर माझ्यासाठी ते खूपच महत्वाचा टप्पा म्हणेन मी माझ्या करिअरमधला आणि सिनेमामधला सुद्धा. की आणि ती थिएटरमध्ये चालली तेव्हा कुठे आपलं सोशल मीडिया नव्हतं, व्हायरल होण्याची गोष्ट आपण माहित नव्हती. थिएटरमध्ये ऍड फक्त पेपरमध्ये असायची, फुल पेज ऍड पहिली की त्याची, त्याचं कार्टून पहिल्यांदा बनवलं होतं आणि त्या हिरो हिरोईनला नावं नव्हती पहिल्या पार्टमध्ये. ती मुंबई, तो पुणे, एवढंच होतं. तर त्यामुळे तो सिनेमा खूप वेगळं हे देऊन गेला आणि कसही खूप लागला. खरं सांगते की आम्ही एका दिवसाची गोष्ट जवळपास आम्ही 40 दिवस शूट केली आणि 60-62 दिवस डब केली. ते सगळं म्हणजे आमची मेकअप टीम, कॉस्ट्युम टीम सगळ्यांपासून कस होता. आणि डबिंगचं सुद्धा अख्ख्या दिवसात तुझा आवाज जेवढा बदलू शकेल तेवढाच तो बदलू शकणार होता. म्हणजे सकाळीचे सीन सकाळचा आवाज, दुपारचे सीन दुपारचा आवाज, संध्याकाळचे सीन संध्याकाळचा आवाज, संपली गोष्ट. त्यामुळे आम्ही ते सीन आणि बडबड करतो आम्ही त्यात.
आणि द बेस्ट पार्ट म्हणजे त्या दोन कॅरेक्टर्स मधली जी इंटिमसी वाढत जाते तेही आणायचं होतं ना गं, त्या आवाजातून, त्या टोन मधून, सगळ्याच गोष्टींमधून, बॉडी लँग्वेज मधून. मस्ट हॅव बीन अ टास्क यार
फॉर सतीश,
बट ही इज डन सच अ वंडरफुल जॉब. म्हणजे सिंहगड असा बघितल्यावर मी इतकी नॉस्टॅल्जिक झाले होते. इट वॉज वंडरफुल.
आणि त्याचा उपयोगही झाला की स्वप्नील आणि मी एकमेकांना फार ओळखत नव्हतो काम सुरू केलं तेव्हा. त्याचा त्यांनी खूप छान उपयोग करून घेतला सतीशनी. इनफॅक्ट तसा प्लॅनच केला त्यांनी की आम्ही जवळपास क्रोनॉलॉजिकली शूट केला. की डेव्हलप होत गेलेलं बॉन्ड दिवसात जेवढा होऊ शकेल तेवढा. सिनेमात जास्त झाला कारण आम्ही 42 दिवस वगैरे शूट केलं, पण तरी त्याचा एक फरक पडला की थोडा पहिल्यांदा थोडस हे असणं, एक अनकम्फर्टेबल अंदाज घेणं एकमेकांचा, याचा खूप उपयोग सतीशने अप्रतिम करून घेतला.
खरंच खरंच लँडमार्क फिल्म. पण मला एक सांग की जेव्हा इतकी मस्त अशी एक फिल्म जमते ना, जमते, तेव्हा त्याच्याशी असोसिएटेड असे किस्से पण असतात. राईट. सो आपली एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे किस्सा असा की. सो गाईज, आता मुक्ता आपल्याला सांगणार आहे किस्सा कशाचा, मुंबई पुणे मुंबईच्या अनुभवाचा. सो त्यावेळेला तुला असा काय अनुभव आला जो तुला आयुष्यभरासाठी लक्षात राहिला?
अनुभव म्हणजे अख्खा सिनेमा माझ्यासाठी, मी मगाशी म्हटलं तसं की एक टर्निंग पॉइंट असतो तसा. ते दोन सिनेमे महत्वाचे आहेत पण त्यात किस्सा नाही, किस्से घडले.
आम्हाला एक चालेल.
गमतीशीर तर भरपूर घडलेच, पण सिंहगडावर आम्ही शूट केलं तेव्हा मी सपशेल आजारी पडले होते. आणि छोटे युनिट होतं आमचं आणि असं काही तेव्हा पर्सनल स्टाफ किंवा असं काही मुद्दा कोणाचाच काहीच नव्हता. म्हणजे सगळेजण आम्ही काही जण लाईट्स घेऊन, काही ज्याला जे झेपेल तसं घेऊन. तर मला आठवतं की सिंहगडावर जेव्हा शूट होतं दुसऱ्यांदा आम्ही चालून, तर चढून एका पॉईंट पर्यंत गाड्या येतात तिथनं चढायला लागतं आणि तापात तू काही करू शकत नाही. तेव्हा माझा सख्खा मोठा भाऊ माझा बॉय बनून आला होता चक्क युनिटचा एक पार्ट म्हणून. पाठीवर असं मी सॅक, त्याच्यामध्ये किंकाचे अमके, पौष्टिक लाडू, अमक काहीतरी, हे सुका मेव्याच्या डब्या, पाण्याच्या बाटल्या, काढ्याच्या बाटल्या आणि असे एक सॅक लावून, छत्री घेऊन बिचारा माझा दादा पूर्ण वेळ, आणि एक लाईट घेऊन. म्हणलं काय आपण करतोय, काय चाललं. एक तर तो त्या युनिटचा पार्ट होता, बेसिकली तो कमर्शियल आर्टिस्ट आहे. त्यामुळे त्याचं पहिलं क्रिएटिव्ह सिनेमा चाललं ते पण दादानीच केलं. आणि त्या सगळ्याचा हे जेस्चर, क्यूट जेस्चर म्हणून सतीशनी त्याच्या एका शेवटच्या शॉर्ट मध्ये दादाला बसवलंय तिथे. आणि आता तुला सांगते की वेगळाच मुद्दा, पण तो नक्की मला आवडेल सांगायला, की माझी आई अख्ख्या सिनेमात दोनच माणसं दिसतात, हिरो हिरोईन, असा अख्खा सिनेमा आपली मुलगी करत असताना ती त्या सिनेमात शेवटचा शॉट अत्यंत कौतुकाने बघते. कारण ताईने चांगलं दादा दादू दिसतो, दादू दिसतो.
अगं दादू एकदाच दिसणार आहे, सारखी दिसते.
त्याची गंमत अशी की माझा भाऊ त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलंय आणि अप्रतिम ऍक्टर, त्याला अत्यंत कंटाळा आलाय या क्षेत्राचा. त्याला दोन स्टेट अवॉर्ड आहेत, खट्याळ ससून अठ्याळ ससून आणि नशीबवान असे नावाचे दोन सिनेमे केलेत. एक हिंदी टायटल रोल असलेली सिरियल त्यांनी केली राम गबलनकडे आशिष नावाची. त्याला याच्याविषयी बोललेलं अजिबात आवडत नाही आणि म्हणून मला बोलायला खूप आवडतं. तो खूप उत्तम ऍक्टर आहे, उत्तम लिहितो, चित्रकार तर तो आहेच, कमर्शियल आर्टिस्ट आहे तो बेसिकली. तो आता डिझायनर म्हणून हेड करतो डिझायनिंग टीम मायक्रोसॉफ्टमध्ये. तर ते आम्हाला फार त्याचं म्हणजे त्यांनी एकांकिका केल्या आहेत पूर्वी, पण त्याला एक क्षेत्र फार आवडलं नाही आणि त्यांना आईबाबांना त्यांनी सांगितलं की त्याची एकांकिकेमधलं एक काम बघून आमोशा नावाची एक एकांकिका करायचा तो. आणि ते कुठच्या तरी स्पर्धेत कामगार कल्याणच्या बघून अण्णासाहेब देऊळगावकर जे मराठी चित्रपट, ते शोधत शोधत आले चिंचवडला आम्ही राहायचो की तो छोटा मुलगा कुठे राहतो. आणि चिंचवड छोटं गाव होतं आणि आई बाबा आजी वगैरे घरे की नमस्कार हो राम तुमचं नाव ऐकलंच आहे अण्णासाहेब देऊळगावकर, तर तुमचा तो मुलगा त्याला आम्हाला सिनेमात घ्यायचा असं म्हणून ते आले होते घरी. आणि ते पहिलं खट्याळ ससून अठ्याळ ससून सिनेमा, आणि त्या सिनेमात मीही पहिल्यांदा स्क्रीनवर दिसली आहे. आम्ही 5 वर्षाची होते, लहान मुलांचं शूट युजली मे महिन्यात लावायचं तेव्हा. तेव्हा ते आम्हाला कोल्हापूरला नेलं होतं आई मी आणि दादा. आणि तेव्हा मी एका गाण्याचं शूट सुरू होतं आणि त्या शूटमध्ये गाण्याचं शूट सुरू असताना मी आईच्या इकडे उभी होते आणि तिकडे जाऊन उभं राहून निघे तर नाचत होते. मला वाटतं लवंदे काका कॅमेराला होते आणि त्यांनी बघितलं की ती ते कोण छोकरी नाचतेय तिकडे वगैरे. मग अण्णासाहेब देऊळगावकरांनी बघितलं की अरे हो ती, अरे ती निनादची बहीण आहे. माई घाबरली की मागे केलं की सॉरी सॉरी ते मध्ये आली का वगैरे. नाही नाही ती गोड नाचते, मग जा तिला कपडे बदलून आणा. आणि मग कपडे बदलून आणलं आणि त्या सिनेमात मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले. तर मी कुठून कुठे कुठे उड्या मारते पण गप्पा मजात चालल्यात म्हणून. तर तसा तो किस्सा, तो तेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसतो ते सगळ्यात आईला आवडतं.
वा वा वा,
मुंबई पुणे मुंबई मध्ये कुठे उड्या मारत कोल्हापूर वगैरे करून मी आले. पण असं पण एनिवे सगळ्यात बेस्ट गोष्ट दिली मला, मी दोन अत्यंत जवळचे मित्र दिले मुंबई पुणे मुंबईनी, सतीश आणि स्वप्नील, की ज्यांच्याबरोबर मी किती काम करेन पुढे, काही आम्ही करत राहू नाही करत राहू, पण एक 2 AM फ्रेंड्स असतात तसे ते आहेत की आम्ही रोज एकमेकांशी बोलणारही नाही कदाचित, पण मला कधी किंवा त्यांना कधी काही आलं तर रात्री अपरात्री फोन उचलून ज्यांना आपण फोन करू शकतो असे दोन जिगरी मित्र मला सिनेमाने दिले.
आपण गप्पा मारतोय मुक्ताशी आणि ती मनमोकळेपणाने 1-to-1 माझ्याशी गप्पा मारत असली तरी जगभरात जे तुम्ही श्रोते ऐकताय तुमच्याशी ती गप्पा मारते. ऐकत राहा कमिंग बॅक इन अ लिटल बिट. सो वेलकम बॅक मंडळी. आपण गप्पा मारतोय मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये आज मुक्ता बर्वेशी. सो मुक्ता, मी तुला सांगते, आपला हा जो पॉडकास्ट आहे हा बिंचपॉड्स वर पब्लिश होतो, पण ज्यांना ऐकायचं आहे ना दे कॅन लिसन टू इट ऑन स्पॉटीफाय, गाना, जिओ सावन, विंक, ऍपल पॉडकास्ट किंवा एनी पॉडकास्ट ऍप जो त्यांच्या आवडीचा असेल ना त्याच्यावर हा पॉडकास्ट ऐकू शकतात.
वाव,
तुझ्या गप्पा मुख्य म्हणजे ऐकू शकता.
सुपर.
सो मुक्ता, आपण इतक्या गप्पा मारतोय हा, आता मला एक सांग की इतके वर्ष तुझं काम बघितल्यावर जे जे लोक तुझं काम बघतायत त्यांच्या मनात ना एक असं समीकरण तयार झालेलं आहे की अरे मुक्ता आहे का या फिल्म मध्ये, मग ही फिल्म चांगली असेल. सो हे जे एक्सपेक्टेशन असतं ना त्याचा ताण येतो का ग मनावर?
नाही येत ऍक्च्युली फार. म्हणजे काय होतं, प्रेक्षक प्रेम करतात 100%, केलेलं काम अप्रिशिएट करतात, पण आपण चुकू शकतो ना, प्रत्येक जण चुकतो कधी ना कधी. म्हणजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागलं की एक स्टान्स येईल कदाचित, आणि तो स्टान्स येऊ नये यासाठी झगडा चाललाय सगळा. की जे ज्या क्षणी वाटतं ते मोकळेपणाने करता आलं पाहिजे. ते इतकं मनापासून प्रेम करतात आणि ते इतके जवळचे आहेत की मी कधी चुकले तर तेही ते ऍक्सेप्ट करतील. आणि अशा होतात चुका बऱ्याचदा, काही प्रोजेक्ट घेतली जातात, कधी कधी मी कामात कमी पडते. मलाही कळतं की अरे हे जरा फार बरं नाही करू शकले मी, याच्यापेक्षा बरं प्रत्येकच काम आपण बेटर करू शकणार असतो, पण असं वाटतं की हे जरा घाईघाईत झालं, हे नसतं केलं तरी चाललं असतं, किंवा एखादी गोष्ट अशी हाफ हार्टेड झाली असं दिसतं. त्याची कारणं टेक्निकली मागे भरपूर असतात,
बरोबर,
पण त्याचं प्रेशर नाही मी नाही घेत. कधी कधी त्यांना येत असेल, त्याचं वाईट वाटत असेल, काही जणांना राग येत असेल, कारण जितका आपलेपणा जास्त वाटतो तितका हक्क पण जास्त वाटतो त्यांना. पण दॅट्स ओके, असं होऊ शकतं. स्वतःची मुलं आई वडिलांना कधी कधी निराश करतात, तर मी प्रेक्षकांना माझ्या नट म्हणून निराश केलं तर काय, असं होऊ शकतं, ते ऍक्सेप्ट करतील.
तुला हे गंमत माहित आहे का की अपेक्षांच्या पुढे ना प्रश्न असतात. सो ज्या वेळेला आम्ही लोकांना सांगितलं की मुक्ता येणार आहे गप्पा मारायला, तेव्हा त्यांनी काही प्रश्न आम्हाला पाठवला. ठीक आहे, फक्त तीनच प्रश्न मी त्याच्यातले तुला विचारणार आहे. पहिला प्रश्न, एका लग्नाची दुसरी गोष्ट, आता तुमचं लग्न कधी?
हा प्रश्न म्हणजे फार आता हा चावून चावून चोच झालेला प्रश्न आहे. आणि ह्याच्या विषयी माझे आई वडीलही आता मला विचारत नाहीत.
अच्छा,
त्यामुळे ह्याचं काही उत्तर देऊ इच्छित नाही. कारण मला असं नेहमी असं वाटतं की जर मी माझा आत्ताचा आयुष्यातला आनंद वाढणार असेल तरच मी असं काहीतरी ड्रास्टिक निर्णय घेईन आयुष्यात, अदरवाईज कदाचित मी नाही करणार लग्न.
ओ, दुसरा प्रश्न, आपकी स्माइल का राज क्या है?
मी मला आनंद देणाऱ्या गोष्टी कायम करत राहते. आणि मगाशी मी तुला एक उत्तर दिलं तसं की मी शक्यतो त्याचा कशाचं प्रेशर नाही घेत, एंड रिझल्टचं प्रेशर नाही घेत.
ओके,
चुकू शकतो माणूस असं एकदा ऍक्सेप्ट केलं आणि सिम्पल फंडा माझ्या आयुष्याचा की आपण असा दिवस घालवावा जो घालवल्यानंतर रात्री झोप शांत लागेल.
राईट,
तसा दिवस घालवला तर शांत झोपलात तर तुम्ही हसतच उठता आणि तसं मी हसते.
ओ सही 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 सही. तिसरा प्रश्न असा की ओटीटीवर काय बघायला आवडतं?
मी थ्रिलर या जॉनरची फॅन आहे प्रचंड.
सही.
आणि डॉक्युमेंटरीज बघायला मला आवडतात.
बर,
त्यात वेगवेगळ्या जॉनरच्या डॉक्युमेंटरीज, असं नाही की त्यात फक्त थ्रिल अनुभवते, पण ओटीटी फिक्शन मध्ये मी थ्रिलर जास्त बघते.
मग सध्या लेटेस्ट कोणती बघितली?
आता मी डॉक्युमेंटरी मध्ये मी उमेश कुलकर्णीची डॉक्युमेंटरी बघितली, इंडियन प्रेडिटर नावाची, ती काल परवाच रिलीज झाली मला वाटतं.
आता हा एक प्रश्न आहे की तुझ्याकडे पाहिलं की एक कम्फर्ट जाणवतो आणि आपल्याला पण असंच मनमोकळं व्हावं असं वाटतं, कसं जपतेस इतकं ट्रान्सपरंट असणं?
तो कदाचित जन्मापासून आलेला हे आहे माझा. आणि मुळातच मला कुठल्या दिशेने चाललाय प्रवास असं वाटत नाही, म्हणजे काही एम नाही ठरवले मी मला कुठे जायचंय. मी आत्ता ज्या क्षणी जिथे बसले तिथे मला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असंच मला कायम वाटतं.
ओके,
म्हणजे आज मी इथे येणार आहे तर मला इथे छान वाटलं पाहिजे. मी खूप छोट्या काळाचा मी विचार करत राहते. आत्ता मजा येते ना, छान ना, छान कॉफी पेलो, पाणी, गप्पा, मजा. इथनं टाटा करून कुठेतरी जाईन, काहीतरी छान कॉफी पिईन, कुठेतरी आणखीन गप्पा मारायच्यात मला जाऊन, तर तेवढं तेवढंच तो तेवढाच प्लॅन करते मी. त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन असतो माझ्या, कपड्यांमध्ये असतो, अपिअरन्समध्ये असतो, तिथे असतो. मला असं काहीच, म्हणून मी कदाचित आऊट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करतही नाही, म्हणजे कदाचित खूप प्रेडिक्टेबल पण वागत राहते असं पण असेल, पण दॅट्स ओके. त्याच्याविषयी मला, मी बाहेरनं कशी दिसते ह्याचा मी विचारच करत नाही फार.
राईट,
मी मला आतनं काय दिसत राहतं त्याचाच विचार करते.
किती छान, किती छान.
त्यामुळे
यू आर अ कम्प्लीट पिक्चर ऑफ मेंटल हेल्थ. या सगळ्यांनी हे शिकायला हवं तुझ्याकडून.
हा, त्यामुळे मजा वाटते की असं हे इकडे घालून गेलं तर बरं दिसेल का वगैरे, याचा कुठे आता कॉम्प्लेक्स घ्यायचे किंवा तू कुठचा ब्रँड वापरते नाही माहिती मला, कुठचं काय वापरते मी, पर्स बघा त्यात काही दिसतंय का बघा, एवढंच असतं माझं. त्यामुळे तसं कशाचं बाहेरच्या कुठच्या गोष्टीचं मी फार मनाला लावून घेत नाही.
ओके,
प्रेशर येत नाही त्यामुळे मला.
आणि आय थिंक त्याच्यामुळे ते मस्त असं ट्रान्सफर एकदम. आता आपण अजून मजा करूयात. दिस इज अ रॅपिड फायर. जे मनात येईल पहिलं ते सांगायचं आहे, जास्त विचार नाही करायचा याच्यात. ठीक आहे. आवडतं पुस्तक?
पुलंची सगळी.
आवडतं गाणं?
जीवरंगाला दंगला.
आवडती कविता?
नट
म्हणून
कुसुमाग्रज. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो, हजारो रंगीबिरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, आशांनी, भीतीनी. पण आता भरत वाक्य संपल्यावर आणि पुढची कविता आहे जी मी कदाचित एखादा शब्द पुढे मागे होईल म्हणून मी तुला नंतर वाचून
दाखवेन.
पण नट ही अशी कविता आहे कुसुमाग्रजांची जी मला खूप रिलेट करता येते. त्या कवितेमध्ये असं म्हटलंय की एखादा परफॉर्मन्स करत असणारा नट स्टेजवर जेव्हा प्रेक्षालय भरलेलं असतं पूर्ण आणि तो परफॉर्मन्स संपतो, प्रेक्षक निघून जातात, थिएटर रिकामं होतं आणि त्या रिकाम्या खुर्च्या दिसत राहतात आणि तरीही तो केलेला परफॉर्मन्स तिथे शिल्लक राहिलेला असतो. आणि ते जे म्हणणं आहे, तो शिल्लक राहिलेला असतो, तो त्या मागे भिंतींवर असतो, खुर्च्यांवर असतो, इथे असतो, तिथे असतो, त्याचं अस्तित्व तिथे राहतं बंद थिएटरमध्ये. आणि मग नंतर कुसुमाग्रज असं म्हणतात की ते अस्तित्व नुसतं इथे नाही राहत, ते कदाचित प्रेक्षक आपापल्या मनात घेऊन जातात.
तुझी आवडती डिश
साजूक तूप वरण भात, साधं वरण भात आणि लिंबू मीठ.
ऐक,
आणि हे मला सणाच्या दिवशी खायला जास्त आवडतं. जेव्हा खूप भजी बिजी तळली आहेत, पुरणपोळ्या मोदक बिदक होत आहेत, भाज्या असं सगळं असं, आई म्हणते आज तू आता वरण भात खायचं असणार तुला. हो, मला गरम गरम वाफाळलेला भात, त्यावर असं काही फोडणी बिडणी न घातलं वरण, लिंबू मीठ आणि तूप.
तुझा फेवरेट पोशाख?
जीन्स आणि शर्ट.
परफेक्ट. मुक्ता सेटवर नसते तेव्हा काय करते?
खरी बसली असते बरेचदा, आता गाडी काढून फिरायला जाते. मला गाडी ड्राईव्ह करायला प्रचंड आवडतं, रोड ट्रिप्स आवडतात. मी जेव्हा नाटकात काम करत असते तेव्हा मी पॅरलली चाललेली सगळी नाटकं बघते.
सही. मुक्तांचा तिनं केलेला फेवरेट सिनेमा?
मला वाय रिसेंटली आवडलेली फिल्म आहे डबल सीट, एक डाव धुबी पछाड.
वंडरफुल.
मुंबई पण मुंबई आणि झोपा, त्याला मी सिनेमे धरत नाही, ते वेगळे. पण धोबी पछाड पण मला आवडते खूप.
ओके, एकडा धोबी पछाड. आय थिंक अशोक मामा होते ना. राईट राईट राईट. मुक्ताने तिने काम केलेला न आवडलेला सिनेमा?
माझं काम त्यातलं वाईट झालं होतं म्हणून मी एक फिल्म केली होती ऐका दाजीबा नावाची. ती फिल्म छान होती पण मी त्यात काही चांगलं काम नाही करू शकले. म्हणजे अशोक मामा होते, किशोरीताई होती, प्रिया बापट, प्रसाद ओक, मी, आम्ही सगळी छान मंडळी. पण मी काय फार त्यात, मला ते बघताना वाटतं की कसं काय काम केलं मी, काय काय दिसतोय आपण काय काम केलं. आणि इतकं चांगली टीम, इतके चांगला सेटअप असताना वाईट काम करून दाखवण्याला खरंच कस लागतो तुमचा. आणि तर तो मी कस त्यात दाखवलेला आहे की मी नाही चांगलं काम केलं. मला असं वाटतं अरे हे चांगलं करू शकते असते मी अजून असं वाटतं.
ओके. तुझा फेवरेट कोस्टार?
खूप आहेत, एकच नाव घ्यायचं असेल तर स्वप्ने.
ओके, मला सांग मेकअप याच्याशी तुझं वैयक्तिक, म्हणजे शूट मध्ये सेटवर नाटकाच्या आधी प्रयोगाच्या वगैरे, दॅट इज अ डिफरंट बॉल गेम ऑलटुगेदर. पण वैयक्तिक मेकअपशी तुझं नातं कसं आहे?
नाही आहे फार ग्रेट, मला त्याचंही बारीकस प्रेशर येतं.
अच्छा.
एक तर मला ते फार त्याच्याविषयी फार आपुलकी नाहीये, म्हणजे ते असलं पाहिजे किंवा करायला पाहिजे. आता मी त्याच क्षेत्रात काम करते, यानंतर मला खूप माझ्या मित्रमैत्रिणींनी शाळा घेऊन मला की तुला थोडं तरी मुक्ता जनाची नाही मनाची तरी थोडीशी, की तू बाहेर जातेस तेव्हा लोकांना असं वाटतं की तू ऍक्टर आहेस, तर त्याच्यासाठी तू थोडं बरं राहिलं पाहिजे. पण मला वाटतं की माझा कम्फर्ट झोन सोडून मी फार बरी नाही राहणार. माझी आई आहे ना, तिला अत्यंत हौस आहे, म्हणजे माझ्यासाठी स्वतःसाठी नाही, की मार्केटमध्ये एखादी फॅशन आली तर ती लगेच ताईच्या अंगावर दिसायला हवी असं तिला वाटतं, जे कधीच मी आतापर्यंत तिचं मन हे केलेलं नाही की थोडंतरी बरी राह ग. म्हणजे कुशाचं काही या क्षेत्रात काही नसणाऱ्या मुली किती छान छान राहतात. तू बाहेर येताना आमच्यावर जरा तरी लोकांना वाटत की एक ऍक्टर आलीये, कशाला ते काम बघतील आणि त्यांना कळेल. तर फार काही मेकअपशी माझं हे नाहीये. आता मी जरा आज सगळे तुम्हाला सांगितल्यावर की थोडंसं आपण शूट करू, तेव्हा मी अचानक अरे वापरे आता परत करा, त्यामुळे थोडंसं काहीतरी मी लावून आले. पण तितपतच आता जेवढं आहे तेवढंच.
ओके. आता वी कम टू द एंड ऑफ द शो आणि एक आमची सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे सन वीवी. सो आत्ता ह्या क्षणी जर तुला कोणी एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की जगात तुला ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे, कार्ड लिहायचं आहे, त्याला लिही, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
येस, मला दोन कार्ड हवी आहेत.
ओके. तुला डबल कार्ड देऊ?
डबल कार्ड दे. एक अलीकडे पाठवायचं, एक खूप पलीकडे पाठवायचंय.
ओके.
एक नाव नाहीये ते, पण अनेक नावं आहेत, पण ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आज एक मुलगी म्हणून मी स्वतंत्र विचार करू शकते, माझ्या पायावर मी उभी राहू शकते. आणि याची सुरुवात आज नाही झाली, माझ्या आईबाबांपासून नाही झाली, खूप आधी झाली. आणि तशा अनेक स्त्री आहेत, कदाचित ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आपल्या शाळेत ती इम्प्रेशन आहेत मला की या माणसांनी ती शाळा सुरू केली. सो ही दोन नावं टॉप लेवलला असतील माझ्यासाठी की थँक्यू, नसतं होऊ शकलं हे कधीच कोणी हा विचार केला नसता. तर मला फार बरं वाटतं जेव्हा आपण आपले ठामपणे निर्णय घेऊ शकतो आणि तसा समाज निर्माण होऊ शकला पुढे जाऊन, तशी मुभा मला मिळाली. अजूनही काही ठिकाणी हे नाहीये, अजूनही काही ठिकाणी म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्राचा अख्ख्या देशाचा तर नाहीच म्हणते मी, महाराष्ट्राचा सुद्धा मी विचार करते, तेव्हा तू आणि मी आज स्टुडिओत बसून ह्या गप्पा मारत असताना कोणीतरी तिकडे अत्यंत वेगळ्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आहे हे मला माहितीये, पण तरी सुद्धा आपण आता इथे अशा बसू शकतोय ह्याचं कारण कोणीतरी तो इनिशिएटिव्ह घेतला, त्यामुळे ही दोन या दोन व्यक्ती नक्की असतील. मग त्यात आनंदीबाई जोशी असतील ज्यांनी पहिल्यांदा काहीतरी हे केलं, रमाबाई असतील, सगळी मंडळी ज्यांना असं वाटलं की स्त्रिया ही एक वेगळी एंटिटी आहे आणि त्यांनी स्वतःचा एक विचार करायला पाहिजे, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. आणि त्यामुळे मला ज्या सगळ्या गप्पांमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या विषयांवर बोललो की तू कम्फर्टेबल असतेस, अमकी असतेस, तमकी असतेस, हे पोझिशनिंग आजच्या या मुलीला येण्याकरता खूप काही शे वर्षांपूर्वी काही लोकांनी खूप महत्वाचं काम केलं आहे. सो त्यांच्यासाठी हे पत्र आहे. आणि दुसरं अत्यंत कळकळीचं पत्र माझं आज आहे जे प्रेक्षकांसाठी आहे थिएटरमधल्या. येस, आपण प्रगती केली, आपण पुढे आलोय काळाच्या, मोबाईल झालेत, पण नका फोन चालू ठेवू तुमचे नाटक सुरू असताना. आज मी काम करत असताना त्याचा खरंच खूप त्रास होतो. आणि हे फक्त मोबाईल यंत्र वाजतं हे इतकं नाहीये, मला नेहमी नाटकाविषयी विचार करताना वाटतं की एवढी मोठी महत्वाची आर्ट आहे. खूप कमी भाषांमध्ये जिवंत थिएटर शिल्लक आहे आता. हार्डली गुजराती, बंगाली, मराठी अशा भाषांमध्ये नाटक जिवंत आहे, बाकी कुठेही अशा प्रकारची. आणि सेल्फ सफिशियंट रंगभूमी तर मला असं वाटतं फक्त मराठीत सुरू आहे, जे एक व्यवसाय म्हणून गेली अनेकशे वर्ष सुरू आहे, सीता स्वयंवर पासून आजपर्यंत ते सुरू आहे. अशी एक छोटी का होईना पण इंडस्ट्री आहे, जिवंत लोक तिथे स्टेजवर बरोबर काम करतायत. तुम्ही तुमचा अत्यंत मोलाचा वेळ आणि पॉझिटिव्ह एनर्जी देऊन पैसा खर्च करून थिएटरमध्ये येत आहे, तर त्या आर्टला रिस्पेक्टफुली वागवा असं मला प्रेक्षकांना मनापासून सांगायचं आहे. आणि 100 एक जण असतो, 99 लोकांना उगाच हे होतं, म्हणजे फोन जेव्हा वाचतो ना रिमा आज सुद्धा नाटकात, तर त्यातले 25 आवाज अहो बंद करावं फोन असे असतात. आणि मला वाईट वाटत राहतं की मी प्रशिक्षित नट आहे, मी रिहर्सल केलेलं नट आहे, मला फरक नाही पडणार आहे तुमच्या रिंगटोननी, पण माझे उरलेले 99 प्रेक्षक आहेत त्यांची काही चूक
बरोबर,
त्यांचा का असं भंग होऊ देताय तुम्ही. तर हे त्या प्रेक्षकांसाठी आहे. आणि हेही मला कळतं की काही सिनियर सिटीजन्स असतात त्यांना ते फोन बंद करायचे कळत नाही, त्यांनी मदत घ्यावी. पण मी मगाशी म्हटलं की हा फक्त फोन पुरता नाहीये, त्या आर्ट विषयीची आस्था, रिस्पेक्ट हे सगळं त्या फॉर्म पर्यंत येतं. आणि ते अगदी थिएटरच्या वातावरणापासून असतं की हे लहान मुलांना शाळेत शिकवलं गेलं पाहिजे की ही एक चांगली आर्ट फॉर्म आहे जी तुमचं एखादी कलाकृती तुमचं आयुष्य बदलवू शकते. जसं मी म्हटलं चार चौघीचं इम्प्रेशन मगाशी तुला, की मला त्या वैजूचा रोल जेव्हा मी 10व्या वर्षी बघितला होता तेव्हा मला रिअलाइज झालं एक माणूस म्हणून की कायम हसतमुख असणारी माणसं आतमध्ये आनंदी असतातच असं नाही, हे डीप डाऊन त्या लहान मुलाच्या मनावर, तेव्हा माझा माणूस म्हणून अप्रोच बदलला जगाकडे बघण्याचा की ह्या हसत आहेत पण ह्या कदाचित हॅपी नसतील. तेव्हा ते काका खूप हसत होते, ते जोक सांगत होते, पण कदाचित आतमध्ये काहीतरी ते त्यांचा एक लढा चालला असेल. हे खूप वेगळं आहे, वेगळ्या झोनचं आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकृती तुम्हाला ग्रो करत असते माणूस म्हणून. तर या आर्ट फॉर्म विषयी रिस्पेक्टफुली वागा, माझी कळकळीची विनंती आहे प्रेक्षकांना. मनापासून प्रेम करतात पण थोडासा एक अवेअरनेस पाहिजे.
ओके, आता मला सांग, आपण मगाशी याच्याबद्दल बोलत होतो कुसुमाग्रजांची जी कविता आहे नट म्हणून, तर तू ते अनुभवलंयस ऍज अन ऍक्टर, हा, पण प्रेक्षक म्हणून असं कधी झालंय का ग की नाटक होऊन गेलंय, सगळे लाईट्स बंद झालेत, सगळे प्रेक्षक निघालेत आणि तुला तिथून उठावंसच वाटत नाहीये, यु आर स्टील लिव्हिंग दॅट थिएटर.
खूप प्रयोग होते असे परिणाम करणारे किंवा इन्स्पायर करणारे, म्हणजे अभिनेत्रीसारखं नाटक होतं, म्हणजे मी आता माझ्या लहानपणीचं सांगते, डॅडी आय लव्ह यू सारखं नाटक होतं. तर ती नाटकं बघताना हे काहीतरी आहे. जेव्हा मी ऍक्टर पण नव्हते, मी ऍक्टर म्हणून शिकायला पण सुरुवात केली नव्हती, आणि मला असं वाटतं की ह्यांनी मला मोहून टाकलंय, मला काहीतरी दिलं ह्यांनी, मला ग्रो केलं, मला एक ताकद दिली, मला ऊर्जा दिली, मला अम्बिशन दिली, अशी ही नाटकं आहेत. किंवा आत्ता अगदी तू ते बघितलंयस का नाटक रुक्मिणी आणि तुकारामाची बायको, आत्ताच ते म्युझिकल आहे दोघींचं,
देवबाबळे,
देवबाबळे, सो मी देवबाबळे विषयी बोलते की आत्ताच अगदी रिसेंट टाइम्स मधलं देवबाबळी सारखं नाटक असेल की तुला ते कितीतरी काळ माझ्या आयुष्यात राहिलं आणि मला असं वाटलं की हे रिव्हिजिट करायला पाहिजे. देवबाबळी मी परत जाऊन बघेन, मला काहीतरी एनरिचिंग एक्सपिरियन्स मिळतो. सो आहेत असे अनेक परफॉर्मन्सेस आहेत.
सो मुक्ताशी आपण आता भरपूर 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 गप्पा मारलेल्या आहेत, विविध विषयांवर मारलेल्या आहेत. सो मुक्ता, इथून पुढे तुझ्या प्रवासासाठी, म्हणजे दोन्ही गाडीतला प्रवास आणि करिअरचा प्रवास दोन्हीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि अजून असेच बरेच परफॉर्मन्सेस व्हावेत ज्याच्यावर मुक्ता इज इक्वल टू दिस कॅरेक्टर असं लिहिलं जावं. आणि ओटीटीवर ये यार पटकन.
येईन. ऍक्च्युली एक छान प्रोजेक्ट आलाय माझ्याकडे आता आणि सगळं वरवर हो हो झालंय. आता काय, मी नाटकाचे प्रयोग करते आणि ते प्रिय भाई एक कविता हवीचे पण प्रयोग करते, त्यामुळे शनिवार शुक्रवार शनिवार रविवार माझे बांधलेत.
राईट.
तर त्याचा मधल्या चार दिवसांचं गणित जर बसलं तर आय मीन तर मी करते.
फॅन्टॅस्टिक,
चांगला थ्रिलर.
वेटिंग वेटिंग टू सी यू ऑन स्मॉल स्क्रीन,
रादर स्मॉलेस्ट
स्मॉलेस्ट स्क्रीन. सो थँक्यू मुक्ता, एवढा वेळ काढला.
थँक्यू
सो मच.